नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्तुभक्ती तुमकां ह्यो प्रादेशीक खबर दिता. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट हे दिव्यांग व्यक्तींक समानता सन आनी तांच्या सुप्तगुणांक माची दिवपी एक म्हत्वाची माची जाल्या अशें मत गोंयचे राज्यपाल पुसपाती अशोक गजपती राजू हांणी उक्तायला. ते आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2025 समारोप सुवाळ्या वेळार मुखेल सोयरे म्हण उलयताले. जाल्यार मानाचे सोयरे म्हण हाजीर आशिल्ले केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार हांणी पर्पल फेस्ट पुरतीच दिव्यांग व्यक्ती विशीं चर्चा न जाता तांचेर फुडारात प्रत्यक्ष कृती जावन दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर काम जावप म्हत्वाचे अशें म्हळा. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी पर्पल फेस्ट हे दिव्यांग व्यक्तींक उर्बा दिवपी तशेंच पर्पल इकॉनॉमीच्या नदरेंतल्यान म्हत्वाचें थारला अशें म्हळें. देशाच्या उदरगतीक दिव्यांग व्यक्ती म्हत्वाचें योगदान दिवंक शकता अशें तांणी सांगलें. पर्पल फेस्ट हो फकत एक महोत्सव न्हय जाल्यार ती एक चळवळ अशें उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक हांणी म्हळां. ह्या वेळार दिव्यांग व्यक्तींनी तरेकवार सांस्कृतीक कार्यावळी सादर केल्यो. 9 ते 12 ऑक्टोबर मजगतीं आयोजीत केल्ल्या ह्या महोत्सवांत 45 देशांतल्या सुमार 12,000 प्रतिनिधींनी वांटो घेतलो. ह्या 3 दिसांच्या महोत्सवांत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणा खातीर वेगवेगळीं धोरणां आंखपा विशीं चर्चा जावन संशोधनात्मक पेपर तयार केल्यात. हे शिवाय आधुनिक तंत्रगिन्यानाच्या माखनांचो दिव्यांगा खातीर उपलब्ध माखना हेर साधन सुविधांचे प्रदर्शन ह्या महोत्सवात आयोजित केल्ले. गोंयचे सुपूत आनी प्रतिभावान दिग्दर्शक आदित्य सुहास सांबळे हांकां आर्टिकल 370 ह्या हिंदी चित्रपटा खातीर प्रतिश्ठीत फिल्मफेअरचो उत्कृश्ट दिग्दर्शक पदार्पणा खातीरचो पुरस्कार मेळ्ळा. आदित्य जांबळे हे फिल्मफेअर पुरस्कार मेळोवपी पयलेच गोंयकार थारले. अहमदाबादात 70व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केल्ले. हे कार्यावळी वेळार तांणी हो पुरस्कार अभिनेतो अक्षय कुमार हांचे कडल्यान स्विकारलो. हे विशीं उलयतना तांणी सांगले.
नमस्कार, हांव आदित्य सुहास जांबळे. कालूच जाल्ल्या 70th फिल्मफेअर अवॉर्ड्सान म्हाजी फिल्म आर्टिकल 370 ह्या फिल्मा खातीर म्हाका बेस्ट डेब्यू डिरेक्टर हे अवॉर्ड मेळ्ळे आनी म्हाजो सन्मान केलो. त्याच्या खातीर हांव संपूर्ण आर्टिकल 370 टिमेक धन्यवाद दिता. त्याचबरोबर फिल्मफेअर ज्युरी आणि कंप्लीट कमिटीक हांव धन्यवाद दिता. आणि त्याचबरोबर संपूर्ण गोयकारांक, सगळ्या गोमंतकियांक, ज्यांनी म्हणजे माझ्या फाटल्यान आधारस्तंभ कसे उभे असा, जे म्हाका भरपूर प्रेरणा दिता, फुडें सरपाक भरपूर आशीर्वाद दिता, त्यांचे बी हांव खूप खूप धन्यवाद मागता.
भारताच्या अर्थव्यवस्थेक संवसारभर नामना मेळटा अशें काल गोंयांत ICI लोकसेवेंतल्या वांगड्यांच्या निवासी बसकेंत उलयतना प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल हांणी सांगले. भारत संवसारांतली एक व्हडली अर्थवेवस्था असून सुमार 6.8 ते 7% बळिश्ट गतीत वाडत आसा अशें तांणी नदरेक हाडले. हो दर हेर खंयच्याय व्हड अर्थवेवस्थे कडेन जुळना आनी भारताविशीं संवसारीक धारणा नेटान बदलत आसा आनी आतां प्रदेशांतले लोक आमच्या देशांक चड तोखणायेन आनी आदारान पळयतात अशें तांणी सांगले. विकसीत भारताची दृश्टी साकार करपाक चार्टर्ड अकाउंटंटांची भुमिका 2047 ह्या विशयाचेर ह्या वेळार तांणी भर दिलो.
एज ए इंटेलिजंट असो इंटेलिजन्सिया, वी मस्ट ऑल्सो टेल पीपल वॉट इज हॅपनिंग इन द कंट्री. यू सी, फॉर द लास्ट 10 इयर्स वी आर वन ऑफ द लार्जेस्ट इकॉनॉमी विच इज ग्रोईंग एट द फास्टेस्ट रेट. We are growing at 6.8 to 7% in between. No economy in the world of this size is growing at that point.
समाजवावुरपी रामा काणकोणकार हांणी पयली दिल्ल्या जापेत खंयच्याच राजकारणाचो हल्ल्यात हात आसा अशें म्हणूंक नाशिल्ले. मात तांणी आतां जाप बदल्ल्या. तांणी नव्यान केल्ल्या दाव्या प्रमाण चौकशी करतले. रामा आनी ताच्या कुटुंबियांक पुलीस सुरक्षा दिल्या अशी माहिती उत्तर गोंय पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी दिल्या. हे विशीं तपासाची माहिती दिवपा खातीर पुलीस महासंचालक आलोक कुमार हांणी पत्रकार परिशद घेतली. ह्या वेळार अधीक्षक गुप्ता हांणी ही माहिती दिल्या. उप अधीक्षक तशेंच तपास अधिकारी सुदेश नायक आनी निरीक्षक विजय कुमार चोडणकारूय हे वेळार हाजीर आशिल्ले. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाशेचें पुराय गिज्ञान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें. अर्ज पावोवपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो. हवामान. गोंय वेधशाळेन उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण राज्यात चडांचड तापमान 33° सेल्सियस जाल्यार उणेदोणे तापमान 25° सेल्सियस आसतले. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणांत पावस पडूं येता असो अदमासूय गोंय वेधशाळेन उक्तायला. गोंय टेनिस बॉल क्रिकेट संघटनेन राष्ट्रीय सब ज्युनियर 17 वर्सां पिराय सकयल्ल्या चले आनी चलयांच्या टेनिस बॉल क्रिकेट सर्ती खातीर पंगडांची निवड केल्या. ही सर्त 14 ते 17 ऑक्टोबराक राजस्थानांतल्या दौसांत जातली. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 वरांचेर आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.